I am very grateful for this opportunity to be with all of you in this historical site of Shivaji Park in Mumbai.
Mumbai, Shivaji Park ya aitihasik thikani apan sarvan sobat mala upasthit rahayche ki aaj jee sandhi milali ahe tyachyasathi mi apan sarvacha krutagnya ahe.
I am very grateful for all of those who took so much of their life's energies to organize this beautiful program, and to each and every one of you who are here today for helping to make it most auspicious.
Ayojakanni apapli shakti vapurun apapli kala vapurun ekha sundar utsav ayojit kela ahe tyanche mi abhar prakatit karu ichhito. आणि आपण सर्वांचेही जे बहुसंख्येने इथे उपस्थित आहात.
In the Bhagavad Gita, Lord Krishna tells, Bhaktya Tvananya Yashakya Aham Evam Vidorachana. That it is only by unalloyed devotion, bhakti, that I can be understood as I am.
Bhagavad Gita, Bhagavan Shri Krishna mantar, ki mala jaanya sathi, fakta bhakti, shuddha bhakti, ha ekas marga ahe.
बहुनाम जन्मनाम अंधे ज्ञानवमं पपद्यते वासुदेव सर्वमिति समाहात्मा सुदुर्लभः. After many, many births and deaths, of traveling through so many species of life and cultivating more and more knowledge, when one finally comes to the essence, one surrenders to Vasudev. According to Bhagavad Gita, that surrendered soul is a Mahatma, a great and special soul.
Bhagavad Gita sangitle ahe ki ek jeev vivid yonin madhe janma ghetlya nantar vegvegya prakarche gyan arjit kelya nantar jeva sar tela samajto teva to bhagavant shri krishna mhanje vasudev yanche sharan gheto. आणि असा जो जीव आहे ज्याने भगवंतांची शरण घेतली आहे त्याला महात्मा असं म्हटलेले आहे.
कृष्णा टीचेस द वर्ल्ड थ्रू हिज मोस्ट लविंग डिवोटीज.
भगवंत आपल्याला आपल्या भक्तांद्वारे शिक्षा देतात.
व्हाइल ट्रॅव्हलिंग थ्रू the holy places of India, we find this, the universal principle of the purpose of life.
जीवनाचे लक्ष्य काय या प्रश्नाचे उत्तर जर शोधायचे असेल तर आम्ही विविध तीर्थ ठिकाणी फिरलो आहोत आणि हेच एक तत्व आम्ही बघितले आहे की भगवंत भक्तांद्वारे शिकवतात.
Real greatness is determined by the sincerity of our selfless service and unconditional love.
Khari mahatta kay tar bhagavantanche shuddha bhavanene niswartha bhavanene seva karne.
Unconditional means without egoistic or selfish motivations.
Pramanik seva shuddha seva mhanje kay तर स्वतःच त्याच्यामध्ये मी पण नाही तर भगवंतांची सेवा फक्त.
And our enthusiasm to serve the Lord cannot be interrupted by any situation of this world.
आणि या विश्वातली कुठलीही घटना भगवंतांना सेवा करण्याच्या उत्साहात कधीही बाधक ठरत नाही.
सवाई पुंसंग परो धर्मो यथो भक्तिर होक्षजे ahoyitaki apratihataya yatma suprasidati. The Srimad Bhagavatam declares the supreme dharma is that which awakens loving devotional service to the supreme Lord, and that service must be unmotivated and uninterrupted to actually satisfy the heart.
Srimad Bhagavatam asa ullekh ahe की खरोखर एका जीवात्म्याला संतुष्टी पाहिजे असेल तर त्यांनी हे कार्य करावे. काय तर भगवंतांची अहेतू भावनाने आणि नियमित काही व्यत्यय न येता सेवा केली पाहिजे.
Here in Maharashtra, millions upon millions of people go through great effort to go on the pilgrimage to Pandharapur.
Ya Maharashtra lakho shekdo lok dar varshi Pandharpur ya teertha thikani jaycha tras ghetat.
There Vitthalnath is standing on a brick with his hands on his hips.
Shri Vitthal he ithe ube ahet, tyanche don kar, tyanche don haat aplya kamrevar ahet ani eka vitevar ube ahet.
We all know the story, how his devotee Pundarik was humbly serving his great devotee parents when they were old and helpless.
आपण सर्वांना ही कथा माहितच आहे की महान भक्त पुंडलिक कसे निस्वार्थ भावनेने आपल्या आई वडिलांची सेवा करत होते.
And Lord Krishna, the supreme personality of Godhead, the creator of all of existence, came to bless him.
आणि भगवंत श्री कृष्ण स्वतः तिथे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाले.
And Pundarik came out to meet with Krishna.
आणि यावेळेस पुंडलिक स्वतः बाहेर आले भगवंताचे स्वागत करायला त्यांना भेटण्यासाठी.
And said, your devotees, my parents need me, please stand on this brick and I'll come back out.
आणि त्यांनी विनंती केली भगवंतांना, तुमचे भक्त माझे आई वडील आतमध्ये आहेत, त्यांची मी सेवा करतोय, तर काही वेळ तुम्ही इथे वाट बघा.
Krishna stood for many days waiting.
भगवंत बरेच दिवस आपल्या भक्ताची वाट पाहत होते.
Now we're just ordinary little people.
तर एक साधारण व्यक्तीसाठी आश्चर्याची गोष्ट.
If somebody told us to wait for days, we would probably become very disturbed or just go away.
जर तुम्हाला मला एखाद्या व्यक्तीने बरेच दिवस वाट पाहायला लावली तर एकतर आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा आपण त्या जागेवरून निघून जाऊ.
But Bhagavan, the absolute truth who all the Vedas are forever praising, he was in the highest ananda, the highest ecstasy, standing and waiting for his devotee.
पण परम परमेश्वर भगवान श्री कृष्ण ज्यांना सर्व वेदांमध्ये स्तुती केली जाते त्यांना आपल्या भक्ताची निरंतर वाट पाहण्यामध्ये अत्यंत आनंद होत होता.
मद भक्त पूजाप्यते का. Krishna tells, serving my devotee gives me more pleasure than if you serve me.
भगवंत श्री कृष्ण म्हणतात, मला सेवा स्वीकारण्यामध्ये जेवढा आनंद होत नाही तेवढा माझे भक्त त्यांची जेव्हा पूजा होते, त्यांची जेव्हा सेवा होते, ते बघून मला जास्ती आनंद होतो.
Krishna was so very, very happy standing on that brick, waiting for his devotee, watching him serve other devotees, that Krishna manifested that form for all time for people to come to see.
Bhagavantanna tya vitevar ubha raun aplya pundalikanchi vaat baghtanna evadha ananda zala ki tyanni he ek swarupat swikarle ahe yenarya kittek pidhyanna aplya he darshan denyasathi.
And Krishna said, anyone who comes to see this form of me as Vitthaldev, anyone who comes to see me in my love for my devotee, I will bless them with that love.
आणि भगवंतांनी असे म्हटले की माझं हे विशेष रूप आहे भक्तांच्या प्रेमापोटी मी जो उभा आहे ते बघण्यासाठी जर कोणी माझे दर्शन घेण्यासाठी कोणी आले तर मी त्यांनाही माझे विशेष आशीर्वाद माझं विशेष प्रेम देईन.
Tukaram Maharaj, he was a simple man married, who went through so many difficulties, so many impediments, but was always grateful, constantly enthusiastic to chant the names of the Lord and serve the Lord under any circumstance.
अशे एक विशेष व्यक्ती आहेत तुकाराम महाराज जे गृहस्थ होते एक साधारण व्यक्ती होते पण आपल्या जीवन कार्यांमध्ये त्यांनी भगवंतांचं नामस्मरण कधीही सोडलं नाही भगवंतांची नेहमी स्तुती करत होते इतरांना प्रचार करत होते आणि असं करता करता त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं आहे
Because of his unconditional service, even great king like Shivaji understood that this unconditional love is the greatest power, the greatest wealth that even kings put their heads on Tukaram's feet.
Tukaram Maharajanchi shuddha bhakti evadi nirmal hoti ki mahan raja Shivaji yanna hi kalla hi khari sampatti. आम्ही राजे असून आमच्याकडे ही संपत्ती नाही की भगवंतांची शुद्ध भावनेने सेवा करावी पण तुकाराम महाराजांकडे ही संपत्ती आहे
It is this culture that makes Maharashtra great.
ही संस्कृती आहे ज्याच्याने महाराष्ट्र हे एक महान राष्ट्र होतं
It is saints like Tukaram and blessings of Vitthaldev that makes this rashtra into maharashtra
he rashtra maharashtra kasa hota tar ithe tukaram maharajan sarke mahaan sant zale ahe ani vithala sarke bhagavant ithe sarvana darshan denyasathi upasthit ahe
recently I was in nathdwar in rajasthan
kai vela purvi kai divsan purvi mi nathdwar rajasthan ithe je tirth thikan ahe tithe hoto
There is millions of people coming every year to offer their love to Srinath ji.
इथे भगवंत श्रीनाथ जी या रूपात आहेत आणि लाखो करोडो लोक इथे त्यांचे दर्शन घेण्यासाठी नेमत येत असतात.
Similar to Pandharpur, it's quite far away from everything.
पंढरपूर जसे कुठल्याही प्रमुख शहरापासून दूर आहे तसंच हे नाथद्वार पण कुठल्याही प्रमुख शहरापासून बरंच दूर आहे
There was a particular devotee of Srinath ji.
श्रीनाथ जींचे एक विशेष भक्त होते.
He was a speaker of Srimad Bhagavat.
भागवतावर व्याख्यान करायचे.
Thousands and thousands of people used to come to see him.
हजारो हजारो लोक त्यांचे व्याख्यान ऐकायला उपस्थित व्हायचे.
He was a great scholar.
खूप महान पंडित होते
and people would give him donations and that's how he would maintain his life
and त्यांचे दिनचर्या त्यांचा व्यवसाय काय होता तर ते काही व्यवसाय नव्हते करत तर लोक त्यांचे व्याख्यान ऐकून त्यांना जे दान द्यायचे त्याच्यावरच ते आपलं पोट भरायचे
his guru was Shripad Vallabhacharya
त्यांचे गुरु होते श्रीपाद वल्लभाचार्य
his guru would have told him You cannot accept any payment of anything in return for speaking from Srimad Bhagavatam.
Vallabhacharyanni gurunni aapne shishyala aajna dili ki tumhi jeva bhagavatavar charcha karal vyakhyana dal teva tyacha mobadla kai ghyacha nahiye tumhala.
Any other scripture it's all right but Srimad Bhagavatam is the amalam puranam it is the spotless purana. It speaks exclusively of unconditional love and it must be spoken only with unconditional love.
त्यांनी असे सांगितले त्यांना की तुम्ही जर दुसऱ्या कुठल्या ग्रंथावर दुसऱ्या कुठल्या शास्त्रावर जर काही चर्चा करत असाल तर त्याचा मोबदला घेण्यात काही चुकीचं नाही पण श्रीमद भागवत हे निर्मळ शुद्ध अमलम पुराणम आहे तर अमलम पुराणमवर बोलायला व्यक्तीने स्वतः पण अमल म्हणजे निर्मळ व्हायला पाहिजे तर तुम्ही या बदल्यामध्ये काही पैसे घेऊ शकत नाही
So after some time he was penniless he had no home he had no money nothing but he was very happy to recite Srimad Bhagavatam
त्या शिष्याने आपल्या गुरुंची आज्ञा हृदयात उतरवली आणि काही दिवसांमध्ये असं झालं की व्याख्यान तर ते बरेच देत होते पण त्यांच्याकडे एक पैसा नव्हता
and a very beautiful murti deity appeared to him.
आणि या अशा दुर्गम अशा वेळी त्याच्या समोर मूर्ती रूपात भगवंत समोर प्रकट झाले.
He wanted to offer so much to his deity, but there was nothing that he had to offer.
या भक्तांची तीव्र इच्छा होती हृदयापासून की आपण आपल्या समोर जे भगवंत प्रकट झाले त्यांची सेवा करू, त्यांना काही अर्पण करू, पण काय करतील, बिचारे त्यांच्याकडे काहीच पैसे नाही.
He was living in Vrindavan near Govardhan.
Vrindavanat Govardhan ya tikani te rahat hote.
Now for those of you who know Vrindavan, how many of you have ever been beggars in Vrindavan? Please raise your hand.
उपस्थित लोकांमध्ये किती लोकांनी वृंदावनात एका भिकाऱ्याची परिस्थिती बघितली आहे? हात वर करा.
So maybe you don't understand, but if you beg, they give you either some roti or they give you some chickpeas.
वृंदावनात जर तुम्ही भीक मागितली तर कधी कधी ते काही चपाती देतात, तिथे त्याला ब्रज रोटी म्हणतात, किंवा कधी कधी काही चणे देतात.
What is Marathi for chickpea?
Chana.
You should say it because chana. Even in Chaitanya Charitamrita it describes the six Goswamis, they would beg and just get some chana.
Chaitanya Charitamrita pan mhatle ki shad Goswami jeva madhukari karayche teva tanna he chanyacha thoda peet milayche.
So this devotee, he would have a nice pile of chana, chickpeas.
Tar ya bhaktan kade roz madhukari kelyanantar bhiksha magitlyanantar ek
the cheapest of all foods in that area. And he would take a little pile of it, and as he was putting the chickpeas in the pile, he would be meditating on making halava.
हे जे भक्त आहेत हे असं ध्यान करू लागले, माझ्याकडे तर काही अशी विशेष गोष्ट नाही, हे चणेच आहेत. एक एक चणे ते भगवंतांना अर्पण करायचे आणि मनामध्ये असं ध्यान करायचे की मी भगवंतांना हलवा अर्पण करतो आहे.
Make another pile, one chickpea at a time with this, and he'd be meditating in the core of his heart on preparing malpura.
मग काही दुसरे चणे घ्यायचे, अर्पण करायचे आणि विचार करायचे, आता मी भगवंतांच्या आनंदासाठी मालपुआ बनवतो आहे.
And kheer.
आणि मग खीर अर्पण करतो आहे.
And saak.
आणि शाक अर्पण करतो.
And so many nice sabjis with squash and loki.
दुधी आणि इतर अशा ज्या वेगवेगळ्या सब्जी आहेत त्या अर्पण करतोय, विविध प्रकारचे व्यंजन अर्पण करतोय.
And he was with his little chickpeas, he was putting them in piles, meditating on making puris and parathas.
पुरी पराठे अशा वेगवेगळ्या गोष्टींना ते ध्यान अवस्थेत अर्पण करायचे.
He would make chappan bhog.
आणि अशा प्रकारे रोज भगवंतांना छप्पन भोग अर्पण करायचे.
Over 50 preparations he would make every day.
छप्पन असे विविध व्यंजन ते भगवंतांना अर्पण करायचे.
So one man, a devotee, decided one day to visit him.
दुसरे भक्त होते, त्यांनी त्या दिवशी विचार केला आता आपण या भक्तांना भेट देऊया.
He said, I have heard you are offering Thakurji chappan bhog every day.
त्यांनी म्हटले, अहो या पूर्ण परिसरात ही बातमी पसरली आहे की तुम्ही रोज भगवंतांना छप्पन भोग अर्पण करताय.
He said, yes, I am offering.
नम्रपणे म्हणाले, हो बरोबर आहे, आम्ही करतो अर्पण.
The person said, may I see?
त्यांनी विनंती केली, आम्हाला पण बघायला मिळेल का तुमचा छप्पन भोग.
Says after Thakurji finishes then you can see.
त्यांनी म्हटलं, आम्ही भोग अर्पण केला आहे ठाकूरजींना, त्यांचं झाल्यावर तुम्हाला आम्ही दर्शन देऊ.
So after Thakurji finished he brought him in the room.
तर ठाकूरजींचा भोग झाल्यानंतर, भगवंतांचा भोग झाल्यानंतर त्यांनी त्यांना रूम मध्ये घेऊन आले.
And he saw 56 little piles of chickpeas.
तर या भक्तांनी बघितलं त्या ठिकाणी विविध व्यंजन नसून छप्पन वेगवेगळे असे छोटे छोटे ढीग होते चण्यांचे.
He said, what is this, 54 piles of chickpeas? He said, no, this is not chickpeas. This is laddu. And this is halwa. And this is very nice sabji with lots of ghee. That was just chickpeas. Raw chickpeas. He gave him one pile of chickpeas, and when the person tasted it, it was the chickpea, but it had the flavor of the most delicious halwa he had ever had. He gave him another chickpea. He said, this is kheer. He ate the chickpea. And it was the most nectarine, delicious kheer he had ever had tasted. Because Krishna was tasting his bhava, his love. And the prasad was exactly as Krishna tasted it. Another example. Krishna is Saragrahi. He accepts the essence of the love in whatever we do. My beloved Guru Maharaj, Srila Prabhupada, would say, Krishna does not accept what is offered. He accepts the love and the sincerity in which it is offered.
Maharajanche Guru Maharaj, Srila Prabhupada, he manache, Bhagavanta apan kaya arpan karto, te svikar nahi karat, ta te apan kutlya bhavneni arpan karto, te bhavnela svikar karta.
That is greatness.
Tyala mhantat mahatta.
We are celebrating today Rath Yatra.
Aaj apan Rath Yatra ithe sajra karat ahot.
It is a festival that has been celebrated in the great city of Puri for thousands and thousands of years.
Puri ya teerthe thikani hazaro lakho varshan pasun ha jo rath yatra utsav hai ha sajra hotach ahe.
500 years ago, according to our Vedic scriptures, the Supreme Absolute Truth, Krishna, descended into this world as Sri Chaitanya Mahaprabhu.
The Shastran made varnan hai ki Param Purushottam Bhagwan Sri Krishna he 500 varshadi Sri Chaitanya Mahaprabhu yancha rupat avtarit jhale hote.
Namo Mahabhadanyaya Krishna Prema Padayate Krishnaya Krishna Chaitanya Namane Gaudatveshe Namaha. Rupa Goswami prayed that Lord Chaitanya is Krishna himself, but manifesting the greatest quality and quantity of mercy of all avatars.
Srila Rupa Goswami mantar ki he Chaitanya Mahaprabhu swata Krishna cha hai, pan tanni lokanna kay bhet dili ahe ki bhagavantan prati nirmal shuddha prem ani hi tanchi krupa ahe.
He has come in this age of Kali, a time of quarrel and hypocrisy, where irreligion is taken to be religion and religion is taken to be irreligion.
Bhagavanta ya Kali Yuga avtarit jhale ahe jithe khotardepana bhandantanta he ta sadharan goshta ahe jithe dharma ha adharma ahe ani adharma dharma ahe.
Where the population becomes so morally and ethically weak and spiritually lazy.
Kali Yuga, आणि नैतिक दृष्ट्या त्यांना काहीच करायचं नाही.
But has come to give the highest perfection of liberation, prema bhakti, ecstatic love for Krishna, simply through, with humility and devotion, chanting God's holy names.
Asha patit lokanna uccha krishna prem denyasathi shri chaitanya mahaprabhu aale ahet ani tyanni hari naam sankirtana dware aplyala dilele ahe.
When Lord Chaitanya was living in Navadvip, he would go out with his devotees in the morning and sing a beautiful invitation to everyone and anyone without considering what is their social position or their material qualifications or disqualifications.
Shri Chaitanya Mahaprabhu Navadvip ya thikani aplya bhaktanna ghevun रोज पहाटे बाहेर पडत आणि सर्वांना निमंत्रण देत. या निमंत्रणासाठी त्यांनी कधी काही भेदभाव नाही केला, कधी काही विचार नाही केला, सर्वांना त्यांनी ही कृपा दिली.
चीव जागो गौर चंद्र बोले खोथा निद्र जायो माया फिसाच्य रखोले. एवरीवन जीव जागो गौर चंद्र भोले खोधा निद्र जायो माया पिशाच रखोले. वेक अप स्लीपिंग सोल्स,
जागे वा झोप सोडा, जागे वा.
यू आर स्लीपिंग इन द लैप ऑफ माया इल्यूजन.
माया या चेटकिडीच्या पदरात तुम्ही आश्रय घेतला आहे, जागे व्हा.
वी आर इटर्नल स्पिरिट सोल्स,
आपण शाश्वत आत्मा आहोत.
न जायते म्रियते वा कदाचित, द लिव्हिंग फोर्स विदिन ऑल ऑफ अस, द ट्रू सेल्फ इज नेव्हर बोर्न and can never die.
आपण सर्वांमध्ये जी जीवन शक्ती आहे त्याचा कधीही जन्म होत नाही आणि त्याचा कधीही मृत्यू होत नाही. आपण शाश्वत आत्मा आहोत.
We are not these bodies or minds, we are the witness, the spiritual force, a part of God that is living within this body, which is like a temporary car that we are moving in.
आपण हे शरीर नाही आहोत, आपण हे मनही नाही आहोत, तर या शरीरात उपस्थित असलेला एक जीवात्मा आहोत. आणि आपण जसे बघतो बाहेर कार असते, त्या कार मध्ये माणूस फिरत असतो, तसं आपण या शरीरात बसून जीवात्मा फिरत आहे या जगात.
The Gita tells us that our true self, who we really are and who we have always truly been, cannot be moistened by water, cannot be withered by the wind, cannot be touched by any weapon, cannot be affected by any disease. We are Satchit Ananda, eternal, full of knowledge and full of happiness. And what is the use of being eternal and full of knowledge if we're not happy?
आणि विचार करा, शाश्वत आनंदमय ज्ञानमय होऊन जर आपण आनंदित नसू, जर आपल्या जीवनात सुख नाही, तर मग काय फायदा याचा?
आनंदमयो व्याशात, that it is this bliss that is the very essence of our nature.
शास्त्रांनी सांगितलंय की आपण सर्व आनंद शोधत आहोत, तोच खरा सार आहे.
And what is that happiness? Prema Pumartha Mahan, the awakening of the ecstatic love for Krishna, for God that is within us, is the source of our true happiness. But it is not like this dukkhalayam, ashashvatam, the happiness of this world, which inevitably ends and causes suffering. Atato Brahma Jigyasa. This human life is especially meant to reconnect our consciousness with our true self and celebrate life as an offering of unconditional love to Krishna.
Manushya Jeevan he aplyala yachyasathis dile ki aplya jeevanadware aplya karyandware bhagavantanchi ahetuki bhakti karavi ani aplya swatala bhagavantancha sevemadhe samarpit karave.
Kalero dosanide rajan asti he kumahan guna kirtanad eva krishnasya mukta sanga param brajet. This Kali Yuga is an ocean of faults, but there is one benediction. And Lord Chaitanya Mahaprabhu promoted and gave freely this benediction, that simply chanting the holy names of Lord Hari, one can attain the ultimate supreme perfection of liberation.
Kaler dosha nidhe rajan asa mhantle hai ki ha jo Kali Yuga hai ha doshancha samudra hai, ek sagar hai, pan ya sagarat ek vishesh changla gun hai, te manje भगवंत हरींचं नाम संकीर्तन करून आपल्याला परमोच्च आनंद गाठता येतो.
दिस हरी नाम संकीर्तन दॅट तुकाराम महाराज अँड अदर ग्रेट सेंट्स स्प्रेड थ्रू आउट दिस स्टेट ऑफ महाराष्ट्र. श्री चैतन्य महाप्रभू स्प्रेड इट थ्रू आउट ऑल ऑफ बंगाल अँड इंडिया अँड माय बिलव्हड गुरुदेव ऑन हिज ऑर्डर स्प्रेड इट थ्रू आउट द होल वर्ल्ड. इट इज दिस हरी नाम, the chanting of the holy names, that is the prime benediction, param vijayate sri krishna sankirtan, because it awakens that love from our heart, whoever we are.
Ta he hari naam sankirtan evda vishesh ahe ki tukaram maharajanni pan tyachaas prachar kela, shri chaitanya mahaprabhunni bangal ani itar bharatacha vivid prantamade prachar kela, आणि महाराजांचे गुरु महाराज श्रील प्रभुपाद यांनी पूर्ण विश्वात याच हरिनाम संकीर्तनाचा प्रचार केला. या हरिनाम संकीर्तनाने हृदयात आपल्याला भगवंतांच्या प्रति प्रेम निर्माण होऊ शकतं.
When Lord Chaitanya was in Puri, he personally celebrated this Rath Yatra every year along with millions of people.
श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथपुरीत राहत होते तेव्हा स्वतः दरवर्षी या रथयात्रेमध्ये भाग घ्यायचे आणि त्यांच्यासोबत हजारो करोडो भक्त सहभागी व्हायचे.
The Rath Yatra would begin every year, traditionally, since time immemorial, with the king of Puri coming forward.
आणि या रथयात्रेचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्याची सुरुवात तेव्हा व्हायची जेव्हा पुरीचे राजे स्वतः येऊन तिथे झाडू मारायचे.
At that time the king was named Prataparudra. Pratapa Rudra. And he wanted so dearly to have the darshan of Lord Chaitanya.
त्या काळचे पुरीचे राजा होते प्रतापरुद्र महाराज आणि या प्रतापरुद्र महाराजांना आपल्या हृदयात एक तीव्र इच्छा होती श्री चैतन्य महाप्रभूंशी स्वतः भेट घ्यायची.
But Sri Chaitanya Mahaprabhu, as a sannyasi, said, I cannot meet a king because kings are so much immersed in worldly things.
But Sri Chaitanya Mahaprabhu ek sannyasi cha rupat hote manun tyanni mhantle ki ek sannyasi asun mi eka raja sarkhya vishayi vyakti shi sambandh theu ichchit nahi.
He said this because he wanted the whole world for all times to understand what is the heart of this king.
त्यांनी असे एका विशेष कारणासाठी केले. त्यांना पूर्ण समाजाला पूर्ण विश्वाला हे दाखवायचे होते की हा राजा कोण त्याच्या हृदयात काय आहे.
As the parade was about to begin, King Prataparudra came out with a broom.
सर्वांच्या देखत या राजांनी रथयात्रेच्या सुरुवात होण्यासाठी एक हातात एक झाडू घेतला.
And he swept the road.
आणि सर्वांसमोर या राजांनी त्या रस्त्यावर झाडू मारायला सुरुवात केली.
Now the supreme lord does not see just what we're doing, he sees our intention.
आम्ही आधी पण म्हटले की भगवंत आपण काय करतो त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण आपण जे करतो आहे त्याच्यामागे आपलं उद्देश काय त्याच्याकडे बघतात.
Today, somebody in a big position may sweep the road to get votes from people or whatever. But King Prataparudra, his motivation was in his heart of hearts. He was genuinely feeling that I am just the most humble servant of the servant of the servant of the Lord.
आजच्या काळात कधी कधी आपण बघतो की काही नेते असंच सर्वांच्या समोर येऊन रस्त्यावर कधी झाडू मारतात आणि त्यांचे विविध फोटो घेतले जातात, तर ते कुठल्या कारणासाठी करतात आपल्याला माहीत नाही. पण प्रतापरुद्र महाराज हे एक शुद्ध दास दास दासानुदास भगवंतांच्या दासांच्या रूपात त्या भावनेमध्ये झाडू मारत होते.
And he was genuinely feeling such a great honor that he could never deserve that he could offer this most menial servant of sweeping the road for the Lord and all the Lord's devotees and all the Lord's sons and daughters.
या प्रतापरुद्र महाराजांना खरोखरच आपल्या हृदयात ही एक सौभाग्याची गोष्ट वाटत होती की मला हा किती मोठा मान मिळाला आहे, भगवंतांच्या रथाच्या समोर त्यांच्या भक्तांच्या समोर मला झाडू मारायचं एक सेवा मिळाली आहे.
He ruled his kingdom with the same exact consciousness as he humbly swept the street as a humble servant.
हे प्रतापरुद्र महाराज ज्या भावनेने झाडू मारत होते दासानुदास या भावनेत, त्याच भावनेने राज्यही करत होते.
त्रिनारपि सुनीचे नथुरो इबा सहिष्णुना अमानिन मानतेन कीर्तनीय सदा हरि. This is how we should chant the names of the Lord, feeling oneself more humble than a blade of grass.
या भावनेने आपण हरिनाम घेतले पाहिजे जसे प्रतापरुद्र महाराज होते. रस्त्यावर एक तरुण असतो त्याच्यापेक्षा आपण हीन आहोत ही मनात भावना असली पाहिजे.
More tolerant, patient and forgiving than a tree.
एका वृक्षापेक्षाही जास्ती आपण सहनशील बनायला पाहिजे आणि दुसऱ्यांना माफ करायची शक्ती असली पाहिजे.
Eager to offer all respect and honor to others and expect none in return.
आपल्या अवतीभवती जेवढे लोक आहेत त्या सर्वांना मान देण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे, परंतु त्यांच्याकडून मान स्वीकारण्यासाठी अजिबात अपेक्षा नको.
It is this spirit of devotion and compassion that makes us great in whatever we do.
जर आपल्याकडे ही भावना असेल तर आपण खरोखर महान बनू.
When Sri Chaitanya Mahaprabhu saw Prataparudra sweeping the street in such a humble state of mind, he showered upon him the ultimate perfection of life.
जेव्हा सर्वांसमोर ही सेवा करताना श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रतापरुद्र महाराजांना बघितलं तेव्हा सर्वोच्च प्रेमधन हे त्यांनी प्रतापरुद्र महाराजांना अर्पण केलं.
Whether we are farmers or whether we are sweeping streets or whether we are teachers or mothers or fathers or students,
आपण एक शेतकरी असू आई असू मुलं असू काही असू कुठलाही व्यवसाय असू.
Whether we are business industrialists, politicians, scientists,
आपण कुठले वैज्ञानिक असू नेते असू खूप मोठे व्यक्ती असू
or even software engineers,
किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर पण असू शकतो आपण.
very popular in India,
भारतामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर हे जरा जास्तीच आहेत.
if we perform our work in this spirit of bhakti that we are discussing, which is developed, which is awakened through chanting God's name and associating with saintly people, that is the highest path of dharma.
तर आपला व्यवसाय काही असू दे पण आपण जर आपल्या हृदयात भगवंतांप्रती प्रेम निर्माण करू शकलो तर ते आपल्या जीवनाचं सर्वोच्च ध्येय आहे.
When Lord Chaitanya was in South India in a place called Kurumakshetra, one very wealthy man invited Lord Chaitanya to come to his home.
Shri Chaitanya Mahaprabhu jeva dakshin bhartat bhraman karat hote teva eka tikani Kurumakshetrat eka brahmanani tanna ghari yaycha nimantran dila.
When the Lord was leaving, he decided, I'm going to leave my job, I'm going to leave my family, I'm going with you wherever you go.
Shri Chaitanya Mahaprabhu jeva tyancha gharatun bahar nighale pudhe janyasathi yatret teva ya brahmanani vichar kela, mi maja ata sarvasva sodun ghar dar sagla sodun ata tumcha sobat yenar.
The Lord told him, no.
Pan bhagavantani sangitla, nahi.
You stay with your family. You continue your occupation. But take the name of the Lord, associate with the devotees of the Lord, and live in a spirit not of selfishness and greed, but a spirit of honoring others with compassion, and you will attain the ultimate goal, and we will never be separated.
श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, तू जो काही व्यवसाय करत आहेस तोच व्यवसाय कर, पण सोबत भगवंतांचं नामस्मरण कर, हरिनाम घे, आणि असं करत करत तुला नक्कीच हृदयात भगवंतांप्रती प्रेम निर्माण होईल.
दॅट वॉज हिज मेसेज टू एव्हरीवन प्रॅक्टिकली एव्हरीवेअर ही वेंट.
जिथे कुठे श्री चैतन्य महाप्रभू गेले त्यांनी सर्वांना हाच एक संदेश दिला आहे.
He came to one place in Karnataka.
Karnataka madhe pan Shri Chaitanya Mahaprabhu eka thikani pahochle.
There was a gang of dacoits.
Tithe kai dakunchi ek toli hoti.
They would steal, they would rape, they would exploit everyone without discrimination.
He daku loot mar karayche, striyancha balatkar hi karayche ani vivid prakarche nako tya goshti karayche.
They had a headquarters.
त्यांचं ते प्रमुख ठिकाण होतं.
Was in the jungle.
एका जंगलात होतं.
Lord Chaitanya was going around and he saw how people were terrorized and in great fear because of this gang of dacoits.
श्री चैतन्य महाप्रभूंनी बघितलं की त्या प्रदेशातले लोक किती भयभीत होते या टोळीमुळे.
So he went right to their headquarters.
तर श्री चैतन्य महाप्रभूंनी काय करावं तर थेट ते जंगलात त्यांच्या प्रमुख ठिकाणी गेले.
He said, I want to see your chief, your king.
त्यांनी सांगितलं, तुमचा प्रमुख कोण आहे त्याला बाहेर पाठवा.
They drew their swords. They said, who are you? Nobody comes to see our king. Are you not afraid to come here?
त्यांनी काय प्रतिसाद दिला तर त्यांनी आपापल्या तलवारी काढल्या आणि त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना दाखवलं आणि सांगितलं, तुला काय भय वाटत नाही का इथे आम्हाला इथे राजाला बघायला आलायस.
They were about to try to kill him.
त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूवर प्रहार करायची पण प्रयत्न केला.
But he looked at them with such love, with such compassion that they didn't have the heart to harm him.
पण श्री चैतन्य महाप्रभूच्या नजरेतून त्यांना एवढं प्रेम आढळलं की त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंना मारायची इच्छाही झाली नाही.
So they went to their king.
तर हे गेले आतमध्ये आपल्या राजाकडे.
The king of the dacoits.
डाकूंचा राजा.
Everyone feared this man.
सगळ्यांना भीती होती या माणसाची.
They said there's a swami that wants to see you.
त्यांनी सांगितलं, बाहेर एक संन्यासी आले आहेत, स्वामी आले आहेत.
So what does some swami want to see me?
They are swami la majhashi kashala bhetaycha.
Tell him to come here.
Patva tala at madhe.
So they ran and they went back to Lord Chaitanya who was under the tree and they said, come, our king wants to see you.
Bahar ale ante Shri Chaitanya Mahaprabhuna ghevun gele at madhe.
But Lord Chaitanya, while he was waiting, he was chanting Krishna's names. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hari Rama, Hari Rama, Rama Rama, Hari. And he was in such a state of ecstasy that he was not aware of what they were saying.
And Shri Chaitanya Mahaprabhuna jeva he daku atmade ghevun jat hote teva te prema vivar houn bhagavantanche naav ghet hote ani tanna he hi kalla nahi ki ata he loko mala kuthe ghevun challe ahet.
They ran back to their king.
राजाकडे पळत गेले हे डाकू.
They said we told Swami to come but he won't come. He ignored us. He ignored your command.
त्यांनी आपल्या राजाला सांगितले तुमच्या आज्ञेचं पालन करून आम्ही बाहेर गेलो आणि त्या संन्यासाला सांगितले आतमध्ये पण तो तुमच्या आज्ञेचं उल्लंघन करतोय आमचं अजिबात ऐकत नाही.
This king became outraged. How dare he ignore my command?
त्या राजा एवढा क्रोधित झाला अरे या संन्यासाची एवढी मजाल की त्यांनी माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं.
He drew his sword and came running to punish this swami.
Rajani swatah talwar kadli ani bahar ala Shri Chaitanya Mahaprabhu ya sanyasala marayla.
And when he approached Lord Chaitanya opened his eyes and gazed upon him with such honor and sweet love and respect.
Ani jeva to raja ala teva Shri Chaitanya Mahaprabhu ni aplya nazaredware tela evda prem dila.
More than that, he looked at him with such pity.
त्यांच्या नजरेत एवढं कारुण्य होतं.
The dacoit put down his sword.
त्या डाकूने काय करावं तर आपली तलवार खाली ठेवली.
He said, "What are you doing here? Why have you come here?
तुम्ही काय करता इकडे? तुम्ही इथे कशाला आले? मला भेटायला कशाला आले?"
He said, "Don't you know who I am? Everyone fears me.
तुम्हाला माहित आहे मी कोण आहे? इथे सर्व लोक मला किती घाबरतात माहिती आहे का?
Lord Chaitanya said, "I know who you are. You are a great bhakta, a great devotee."
श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले मला माहिती आहे तू कोण आहेस. तू खरोखर एक खूप महान भक्त आहेस.
Because Lord Chaitanya was looking at him with such compassion, it melted his heart.
This vicious, ferocious animal man, he said, "Do you really mean that?"
Shri Chaitanya Mahaprabhu evadya premani ani karunyani tancha kade bagat hote ki ya vyaktila jo eka pranya pramane जनावराप्रमाणे होता. त्यांनी खरोखर श्री चैतन्य महाप्रभूंना बघून विचारले तुमचं खरोखर तुमच्या वाक्यामध्ये विश्वास आहे का?
No one has ever seen anything good in me.
त्यांनी म्हटलं आजपर्यंत कुठल्याही व्यक्तीने माझ्यात एकही चांगला गुण बघितला नाहीये.
Even all my followers, they only follow me out of fear.
माझे हे स्वतःचे जे टोळी डाकू आहेत तेही माझ्या आज्ञेचं पालन फक्त भीतीपोटी करतात.
I'm a robber. I'm a killer. How can you say that I'm a great devotee?
मी लोकांना मारतो, मी लोकांना त्रास देतो, काय काय करतो आणि तुम्ही म्हणताय की मी मोठा भक्त आहे?
Do you like this story?
तुम्हाला ही गोष्ट आवडलेली दिसते. आवडली असेल तर हरी बोल बोला.
Thank you. Then I will continue.
मी आता पुढे सांगतो ती कथा.
Lord Chaitanya said, "You're being a robber and a killer and all these other things you're doing, that's just an external superficial little covering, but deep in your heart you are a great saintly person, you're a devotee."
श्री चैतन्य महाप्रभूने सांगितलं तुम्ही आतापर्यंत जे वर्णन केलं तुमच्या कार्यांचं ते सर्व बाह्य आहे पण आतमध्ये तुम्ही निर्मळ भक्त आहात.
He said, "You really honestly see that in me?"
त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना विचारले काय हो तुम्ही खरोखर माझ्या हृदयात हे गुण बघू शकताय की काय?
The Lord said, "Absolutely. That's who you are."
श्री चैतन्य महाप्रभूने सांगितलं नक्कीच नक्कीच मला सर्व चांगले गुण तुमच्या हृदयात दिसतायत.
The man started crying profusely.
तो व्यक्ती तिथे धो धो रडू लागला.
He said to all his followers, he said, "You can go anywhere you want, do anything you want, but I'm not going to be your king anymore. I'm going to follow this swami wherever he goes."
Ani tya rajani aple shastra takle ani aplya tolicha lokana sangitla tumhala je karayche te kara, mi ata tumcha raja nave, ata mi ya fakta ya swamincha das ahe.
And he said to Lord Chaitanya, may I come with you?
आणि त्यांनी विनंती केली, मी तुमच्या सोबत येऊ का?
And Lord Chaitanya didn't say anything.
आणि श्री चैतन्य महाप्रभू गप्प बसले, त्यांनी काहीच उत्तर नाही दिलं.
Then he started taking off all the gold and jewels that he plundered from innocent people and put them all down and just put on a simple loincloth and said, now can I come with you?
मग त्यांनी काय केलं, तर त्यांच्याकडे जे रत्न आभूषण होते त्यांचा सगळ्यांचा त्याग केला आणि एक छोटे वस्त्र धारण केले आपल्या पूर्ण शरीरावर. आणि श्री चैतन्य महाप्रभूंना म्हटलं, आता येऊ का मी तुमच्यासोबत?
श्री चैतन्य महाप्रभू didn't say yes or no. He just got up and left, and the king, who was no longer a king, now he was just a simple sadhu, he followed the Lord.
श्री चैतन्य महाप्रभूंनी आताही काही उत्तर न देता तिथून पदार्पण केले आणि हा राजा खरोखर तर हा आता राजा नाही राहिला, आता तो एक भिकारी झालाय, तो त्यांच्या मागे मागे चालायला लागला.
This took place somewhere in Karnataka.
ही गोष्ट कर्नाटकात एका ठिकाणी झालेली आहे.
Wherever he followed the Lord, along with Kalkrishna Das, he was constantly chanting the holy names of Krishna.
श्री चैतन्य महाप्रभूं बरोबर एक काल कृष्णदास होते आणि त्यांच्याबरोबर हे आता एक जे भूतपूर्व डाकू होते ते त्यांच्यासोबत हरे कृष्ण गात गात सोबत चालायचे.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. And he was with such a grateful heart offering honor and respect and humble service to every living being.
Ani ha vyakti mahaprabhu sobat firta firta kiti krutajna bhavaneni sarvan prati premacha drushtini baghaycha.
He used to kill people. Now he not only honored and served every person, but he was honoring and serving every animal, every insect, every plant, with seeing them all as part and parcel of his beloved Lord.
हा व्यक्ती काही काळापूर्वी एवढा क्रूर आणि निष्ठुर होता की माणसांना मारायचा, आणि आता एवढा निर्मळ झाला होता की माणूस काय तर प्राणी पशु पक्षी इतकंच नव्हे तर वृक्ष आणि झाडांनाही आदर द्यायचा.
भक्ती विनोद ठाकूर has stated that when prema bhakti, love for God, for Krishna, awakens in the heart, it manifests as compassion toward all living beings.
Srila Bhakti Vinod Thakur je aple ek acharya ahet tanni sangitle ahe bhagavantan prati prem jar kutlya vyakti cha hrudayat vyakta hota ta te itaransathi daya ya rupat vyakta hota.
You will be happy to hear,
tumhala he aikun anand hoil,
that this person whose name was Nauroji, he came to Maharashtra with Sri Chaitanya Mahaprabhu.
तुम्हाला ऐकून आनंद होईल की हा जो व्यक्ती होता त्याचं नाव होतं नवरोजी, ते महाराष्ट्रातही आले होते श्री चैतन्य महाप्रभूंसोबत.
And with Lord Gauranga Mahaprabhu came to Pandharpur.
आणि त्यांच्यासोबत पंढरपूर या तीर्थठिकाणी आले.
To have the darshan of Vitthaldev.
आणि त्यांनी विठ्ठलांचं दर्शन केलं.
Krishna tells Anayor Aniyam that I am smaller than the smaller and bigger than the biggest.
Bhagavanta mhantat mi sarvat lahan goshti peksha hi lahan ahe ani dusrya paddhatine sarvat mothya goshti peksha hi motha ahe.
Tonight Vitthal has become quite big.
Apan aaj baghtoy ki Vitthal kiti mothe zale ahet.
And when Lord Chaitanya came to Pandharpur with his few little associates and he saw the beautiful form of Krishna as Vitthal, he performed Nam Sankirtan and danced in transcendental ecstasy.
Shri Chaitanya Mahaprabhu jeva Pandharpurat aale and tanni jeva Vitthalache darshan kele teva prem vivad hoon anandane khoop nritya karat hote.
Radha bhava dyuti suvalitam nomi Krishna swarupam. Shri Gauranga Mahaprabhu is Krishna with the complexion of Shri Radha, who has come to this world to taste the sweetness of Radha's supreme love.
Shri Chaitanya Mahaprabhu he Krishna sahet, pan Radha Rani la Bhagavantan prati je prem ahe, tya premala angikaran karun ani Shri Radha Raninchya shariraachi kanti angikarun te avtarit jhale ahet.
And share this love with the world through Nam Sankirtan. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Ram Ram, Hare.
Shri Chaitanya Mahaprabhu, he Radha Radhicha je prem ahe Krishna cha, Krishna sathi, te apan sarvanna dyayla ithe aale ahet.
When Lord Gauranga was manifesting this love as he was dancing and chanting in front of Vitthaldev, thousands and thousands of people from all over Maharashtra came for the darshan of the two, Vitthaldev and Shri Gauranga Mahaprabhu.
Jeva Shri Chaitanya Mahaprabhu tire nritya karat, hazaro hazaro lok ya don vyaktinna baghayla yayche, ekikade Vitthal ani ekikade Shri Chaitanya Mahaprabhu.
In Puri, Lord Chaitanya in the love of Radha danced before Jagannath during Rath Yatra.
Puri madhe tej Shri Chaitanya Mahaprabhu Rath Yatrecha veles Jagannatha samor nritya karat hote.
In Tirupati, Lord Chaitanya in the love of Shri Radha danced before Balaji.
Tej Shri Chaitanya Mahaprabhu jeva Tirupati la gele hote teva Balajin samor hi tanni tyach prema bhavnet nritya kele hote.
And in Pandharapur, Shri Chaitanya Mahaprabhu danced before Vitthaldev. The one Lord is dancing with himself.
Ani Pandharpurat tej Bhagavanta aplya murti roopa samor nritya karat hote.
For the purpose of attracting the whole world to his eternal leela.
Yacha uddesha kay tar apan sarvanna tyancha param vaikuntha kade akarshit karnyasathi.
What a blessing this Navroji had received.
Ami tumhala ji katha sangitli Navroji baddal tyanna kiti aashirvad ani kiti krupa milali ahe.
He was an old man.
Te ek vayaskar vyakti hote.
And somewhere in this area it was the time for him to leave this world.
Ani matarpani ek vel ashi ali ki tanna ya dehacha tyag karayachi vel ali.
He became very ill.
Khup azari jhale.
Extremely weak.
Tancha sharirat ajibat tran nahi rahile.
Shri Chaitanya Mahaprabhu took his head and put it on his own lap.
Shri Chaitanya Mahaprabhu ni swatah ya navrojinna aplya kushit ghetla.
And this person, as the Supreme Lord, Shri Gauranga, was chanting the holy names for him and rubbing his head, he passed from this world to return to Goloka.
Ani he navroji Shri Chaitanya Mahaprabhu cha kushitach tyanni deha tyag kela ani Golok Vrindavanala parat nighun gele Hari Nam Sankirtan aikta.
Just to show the world that everyone, anyone, whoever we are, if we humble ourselves to offer respects to all living beings, and in this spirit of genuine, unconditional, loving service, chant the holy names, we will attain the Lord's grace.
Shri Chaitanya Mahaprabhu ni ya goshtitun ek aplyala sandesh dila ahe. आपण जो कोणी असो कुठलाही व्यवसाय असो आपला व्यवसाय करता करता इतर जीवांना आदर देता देता जर आपण शुद्ध भावनेने हरिनाम घेतले तर आपल्यालाही हे प्रेम मिळू शकतं.
दॅट ग्रेस इज द अल्टिमेट पॉवर.
ही जी कृपा आहे हे जे प्रेम आहे त्याच्यात खरी शक्ती आहे.
ऑल्दो इट इज सुप्रीमली स्वीट अँड जेंटल.
पण ही शक्ती अशी आहे की खूप गोड आणि आकर्षक आहे.
And through this grace we can all become liberated from all our egoistic selfish ways and actually experience our true spiritual potential.
आणि ही जेव्हा आपल्याला गोड कृपा मिळेल तेव्हा आपण अहम भावनेतून बाहेर येऊन खरोखर निर्मळ प्रेम आपल्याला त्याचा स्वाद येईल.
Srila Prabhupada explained the qualification required is that we are sincere and we serve without ulterior motives.
Srila Prabhupada ne sangitle ahe ki he prapt karnyasathi aplyala kai karayla lagel, apan pramanik bhavneni kahi duvichar nastanna bhagavantanchi seva keli pahije.
To spread this message to the world, this simple message of ultimate hope for people to unite on the higher platform of spirit souls, Srila Prabhupada brought this Rath Yatra to every major city in the world.
Ha jo aashavad ahe ki apan sarvancha jivanat he prem aplyala milu shakta, ya aashavada cha prachar karnyasathi Srila Prabhupadanni vishwacha pramukh shaharanmade आणि मुंबईतही या रथयात्रेचं आपल्याला भेट दिलेली आहे.
जगन्नाथ रथयात्रा has been explained Paris, London, New York, Atlanta, Los Angeles, Moscow, St. Petersburg, Nairobi, Kenya, Nigeria, Australia and all over India.
विश्वाच्या सर्व प्रमुख शहरांमध्ये आज ही रथयात्रा होत आहे. महाराजांनी विविध शहरांची नावं घेतली आहेत.
Just to invite people to receive this great blessing.
फक्त तिकडल्या लोकांना आमंत्रण देण्यासाठी की या प्रेमाला चखा.
Of entering into the realm of unconditional loving service.
भगवंतांची अहेतुकी सेवा करायचा स्वाद घ्या.
Here at Shivaji Park, on behalf of our International Society for Krishna Consciousness, we'd like to offer our deepest gratitude to all the people of India and all the people of Maharashtra.
Aaj ya thikani Shivaji Park ya thikani mi apan sarvanna krutagnata vyakta karto.
A special offering of gratitude to Balasaheb Thakurai, who passed from this world last year. In the early days of our Guru Maharaj trying to establish bhakti here, there were many challenges, and Mr. Thakurai really came and helped my Guru Maharaj in a very special way.
Khas karun mi Shri Bala Saheb Thakre yanche abhar prakat karu ichhito. Survatichya divsanmade jeva majhe Guru Maharaj ithe mandir sthapana karat hote, त्यांना बरेच अडथळे आले आणि बाळासाहेबांनी आम्हाला खूप खूप मदत केली. मी खूप कृतज्ञ आहे त्यांच्या प्रती.
अँड इन दॅट वे टू असिस्ट इन मेकिंग दीज वंडरफुल फेस्टिवल्स पॉसिबल.
आणि तसंच हे वेगवेगळे आम्ही जे उत्सव साजरा करतोय त्याच्यासाठी त्यांची मदत असते.
वन आय फर्स्ट मेट श्री द प्रभुपाद इट वॉज इन एन इव्हेंट समथिंग लाईक दिस but in another park in South Bombay called Cross Maidan.
मी जेव्हा पहिल्यांदा माझ्या गुरु महाराज श्रील प्रभुपादांना भेटलो तेव्हा अशाच एका उत्सवात अशाच एका ठिकाणी भेटलो, फक्त ती जागा वेगळी होती. क्रॉस मैदान मुंबई जे आहे तिथे भेटलो होतो.
I was just one little insect crawling way in the back of a crowd of about 25,000 people.
असंच जवळजवळ 25,000 लोक त्या उत्सवासाठी आले होते आणि मी कुठेतरी मागे तिकडे एकदम नगण्य व्यक्ती होतो.
But Srila Prabhupada mercifully planted that little seed of bhakti, the bhakti lata bija, in my heart.
पण श्रीला प्रभुपादांनी एवढं अंतर असतानाही माझ्या हृदयात भक्ती लता बीज पेरली.
And I came to understand there is nothing more precious in all creation than that bhakti lata bij, that seed of devotion that is within all of our hearts.
Ani maza sakshatkar he ahe ha ahe ki ya bhakti lata bija peksha moti sampatti ya purna vishwat nahi.
So let us stand and rise above all these sectarian egoistic differences we have with each other and unite on the higher principle of bhakti.
Maji sarvan prati hi vinanti ahe की अहम भावना सोडून तू तू मी मी ही भावना सोडून आपण सर्व एकत्रित होऊन कृष्ण भावनेत एक होऊया.
रेज आवर आर्म्स टुगेदर अँड सेंटर आवर लाईव्हज एज ट्रू स्पिरिच्युअल ब्रदर्स अँड सिस्टर्स टू चॅन्ट द होली नेम्स.
आपले हा महाराजांनी सांगितलं की आपले हात वर करून आपण आध्यात्मिकदृष्ट्या खरोखर बंधू भगिनी बनून हरिनाम संकीर्तन केले पाहिजे, जे तुम्ही आताच केले.
Would you like to have kirtan for a few minutes? So we will teach you how to dance as Lord Chaitanya taught us to dance.
आम्ही आता तुम्हाला शिकवू की हरिनाम संकीर्तन कसे करायचे, नृत्य कसे करायचे, जसं श्री चैतन्य महाप्रभूंनी शिकवलं आहे.
Our dance instructor will be Gopinath Chandra Prabhu.
गोपीनाथ चंद्र प्रभू येऊन आपल्याला शिकवतील.
And also Anand Vrindavan Prabhu.
आणि आनंद वृंदावन प्रभूही येतील.
As I am chanting, please fold your palms together like this.
मी जेव्हा हरिनाम घेईन तेव्हा तुम्ही तुमचे दोन हे जे असा हात करा तुम्ही.
नामचिंतामणी कृष्ण चैतन्य रास विग्रह. कृष्ण इज नॉट डिफरंट दॅन हिज नेम.
शास्त्रांमध्ये सांगितलंय की भगवंत हे आपल्या नामापासून अभिन्न आहेत.
Nam namakari bahuta nija sarva shaktish, and the Lord has many names.
Bhagavantanje anek anek naav ahet.
Golokera premadana hari nam sankirtan, the name has descended from the spiritual world.
He je hari nam hai he vaikuntatun adhyatmik jagatun ithe avtarit jhale ahe.
As you are hearing this beautiful spiritual sound vibration, welcome Krishna into your heart with folded hands.
Jeva apan he hari naam sankirtan karu teva maji vinanti ahe ki tumhi hari namala aplya hrudayat sthan dya.
And as you are chanting in response, raise your arms very high like this.
To jeva mi hari naam ghein teva tumhi hrudayat sthan dya, ani jeva tumhi hari naam karal teva hat var karun hari naam ghya.
Like Draupadi offering our body, mind, words, hearts, as we're offering ourselves to Krishna who has come in his name.
Jasha prakare Draupadi ne nissahaya bhavanene aple hat var karat bhagavantanna aahvan kele hote, tase apan pan nissahaya bhavanene hat var karun bhagavantanna aahvan kele paije.
Raising arms like this is reaching out like a helpless child for mother for the grace of the Lord.
Apan jeva aple hat var karto teva ek छोटा शिशु जसे आपल्या आईला आवाहन करतो तशा प्रकारे आपण भगवंतांना आवाहन करत आहोत.
And when many people raise their arms like this, it's also like antennas spreading the grace of the holy names and prema bhakti throughout the universe.
आणि दुसऱ्या दृष्टीने जेव्हा इथे उपस्थित सर्व व्यक्ती आपले हात वर करतील तेव्हा एका अँटिना प्रमाणे पूर्ण विश्वात या प्रेमाचा प्रचार करतील.
And our beloved Srila Prabhupada taught us a little dance also.
Ani Srila Prabhupada ni amhala sangitle ahe ki nritya kashe karayche.
Right foot in front of left and left foot in front of right, and see if you could do that.
Ujva pay davya paya pudhe ani dava pay ujva paya pudhe.
Everyone who likes can get up and join, please.
Janna janna he nrityat bhag ghyaycha ahe tyanna nimantran ahe.